चीनीमंडी.com पॉडकास्ट।
पाकिस्तान सरकारनं केली साखर विक्री घोटाळ्याची तपासणी, साखर कारखान्यांवर फसवणुकीचा आरोप। पाकिस्तान सरकारनं मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर साखर तपासणी आयोगाचा अहवाल सार्वजनिक केला आहे। सूचना मंत्री शिबली फराज यांनी इस्लामाबादमध्ये सांगितलं की पीटीआई सरकार दृढपणे शासनामध्ये पारदर्शी कारभारासाठी प्रतिबद्ध आहे। यावेळी प्रधानमंत्री यांचे विशेष सहाय्यक मिर्झा शहजाद अकबर यांनी सांगितलं की गेल्या काही वर्षांमध्ये साखरेच्या कमी किमतीत वृद्धी झाल्याच्या कारणांचा शोध लावण्यासाठी साखर तपासणी आयोगाची स्थापना करण्यात आली होती। त्यांनी सांगितलं की आयोगानं गुरुवारी आयोजित विशेष कॅबिनेट बैठकीमध्ये सविस्तर अहवाल सादर केला। शहजाद अकबर यांनी सांगितलं की अहवालामध्ये स्पष्टपणे सांगितलं आहे की साखर कारखानदारांनी ऊस शेतकऱ्यांना समर्थन मूल्यापेक्षा कमी पैसे दिले आहेत। याशिवाय साखर कारखान्यांनी ऊसाच्या वजनात 15-30% कपात केली आहे। आयोगानं शेतकऱ्यांना रोख स्वरूपात पैसे देण्यातही अनियमितता पाहिली आहे। शहजाद अकबर यांनी सांगितलं की पाकिस्तानच्या इतिहासामध्ये आजचा दिवस महत्वपूर्ण आहे, कारण कोणत्याही सरकारनं भूतकाळातही असा आयोग बनवलेला नाही। पंतप्रधान इम्रान खान यांनीही सर्व सरकारी सल्लागारांना आदेश दिला की त्यांनी पारदर्शी कारभाराच्या निश्चिततेसाठी आपल्या संपत्तीची घोषणा करावी। गेल्या 5 वर्षांमध्ये साखर उद्योगाला 29 अरब रुपयाचं अनुदान देण्यात आलं आहे।